नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, काँग्रेस पक्षाचा विरोध. चांद्रयान 4 व्हीनस ऑर्बिटर तसंच रब्बी हंगामासाठी खतांच्या अनुदानालाही केंद्राची मान्यता. राज्यभरात 31 ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन. आणि गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे 550 मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन. आता सविस्तर बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा 2 टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इसका इम्प्लिमेंटेशन 2 फेजेस में होगा. फर्स्ट फेज में लोकसभा और असेंबलीज के इलेक्शंस को कराने का प्रयास होगा और उसके सेकंड फेज में लोकल बॉडी इलेक्शंस को विद इन 100 डेज ऑफ जनरल इलेक्शंस में करवाना, जिससे कि एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और फिर 5 साल तक सबके सब मेहनत करके देश के निर्माण में लगे. जो कमिटी की रिकमेंडेशंस हैं उनको पूरे देश भर में डिस्कशन किया जाएगा. मल्टीपल इसके जो इम्पैक्ट्स हैं उन सबके ऊपर डिस्कशन करें और एक इम्प्लीमेंटेशन ग्रुप उसके बाद में डेवलप किया जाएगा जिससे लीगल प्रोसेसेस से इसको इम्प्लीमेंट करें.
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा निवडणुका घ्याव्या, असं खरगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान 4 तसंच व्हीनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रबी हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅश खताकरता 24,000 कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, 79,156 कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योग विकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे 1,500 रुग्णालयांचा समावेश असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोकसहभागातून ही आरोग्य शिबिरं घेतली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित या शिबिरांच्या माध्यमातून 25,000 अधिक ठिकाणी 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्याचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी 100 खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि 12 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील. तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या एक पेड मा के नाम अभियानांतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीनं आतापर्यंत जवळपास 7,000 झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरुवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे, स्वच्छ महाराष्ट्र मिशनचे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बृहन्मुंबई महापालिकेनं काल विविध चौपाट्यावर समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून 363 मेट्रिक टन नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळावरून सुमारे 550 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार असून महापालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 46 गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण 28,032 मूर्ती संकलित करण्यात आल्या. यापैकी 24,284 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं तर दान स्वरूपात स्वीकारलेल्या 3,748 मूर्ती विविध 16 मूर्तीकाराकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे 33 टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महापालिकेमार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रिय खत देण्यात आलं. सुमारे 10 टन सेंद्रिय खताचं काल वितरण करण्यात आलं. जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी 2:30 सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे 413 तर सुमारे 24,000 घरगुती गणेश मूर्तींचं इथं विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे 25,000 गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरु होतं. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ 20 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात 25 महाविद्यालयांमध्ये या केंद्राची स्थापना होणार आहे. युवकांनी या योजनेचा उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे. बुलडाणा इथं उद्या 19 सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले आहेत. सोलापूर इथं येत्या 25 सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वतः हजर राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, काँग्रेस पक्षाचा विरोध. राज्यभरात 31 ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन आणि गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे 550 मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.